जय श्री कृष्ण। रोदेवरातर्फे पहिल्या काळ्या मातीच्या प्रतिकृती संकल्पनेत आपलं स्वागत आहे। भगवान श्रीकृष्णांना आमचं हे नम्र समर्पण आहे, जे आमची प्रेरणा आणि आमचे मार्गदर्शक आहेत। आम्ही धन्य आणि कृतज्ञ आहोत की देवाने आमच्याद्वारे हे कार्य करून घेतलं। या कार्याची निर्मिती प्रेम आणि भक्तीमधून झाली आहे। तुमच्या समोर येणारी प्रत्येक मातीची प्रतिमा ही त्या त्या प्रकारातील उत्कृष्ट नमुना आहे। भारतातील सर्वोत्कृष्ट कारागिरांनी केलेली परिपूर्ण निर्मिती, ज्यांच्याकडे अशा प्रतिमा बनवण्याची 200 वर्षांची परंपरा आहे। आम्ही स्थानिक कलात्मक परंपरेला प्रोत्साहन दिले आणि कारागिरांच्या सर्जनशील कौशल्याचा आणि कल्पनाशक्तीचा आदर केलाय। या निर्मितीत सगळ्यात मोठं योगदान आपल्या धरणी मातेचं आहे, जी आपल्याला तिची सगळ्यात अस्सल सामग्री माती पुरवते आणि त्यासाठी आम्ही तिचे सदैव ऋणी आहोत। ही पूर्णपणे प्रेमसाधनेची निर्मिती आहे। हा उत्सव आहे सौंदर्य आणि सर्वोत्तम मानवी परिश्रमांचा। या प्रतिमा बनवताना पावित्र्य आणि भक्ती हे मुख्य घटक आहेत। परिणामी प्रत्येक प्रतिमा दैवी स्वरूप घेते आणि तात्काळ आध्यात्मिक बंध जागृत करते। असा आमचा पक्का विश्वास आहे की हा सेट असं घोर शोधेल जिथे देवाला स्थायिक होण्याची इच्छा होईल। हे काम म्हणजे कला आहे, त्याहून अधिक हे काम म्हणजे भक्ती आहे। निर्मितीच्या वेळी जी भक्ती आम्ही अनुभवली, तोच भक्तिभाव जर तुमच्यात जागृत झाला, तरच आमचं हे काम सिद्धीस जाईल आणि त्याचं समाधान आम्हाला मिळेल। तुमच्या समोर असलेली संकल्पना श्री चैतन्य महाप्रभूजींची आहे। देवावरील प्रेमाचे ते एक महान प्रेषित आहेत आणि त्यांनी सामूहिकरित्या नामस्मरण सुरू केले, नाम संकीर्तन, हरे कृष्णा महामंत्राद्वारे। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। थोडक्यात सांगायचं म्हणजे श्री चैतन्य महाप्रभू हे कृष्ण आहेत, जे स्वतःच्या उपासकाच्या रूपात प्रकट झालेत। ते कृष्ण आणि कृष्णाची सगळ्यात प्रिय भक्त राधाराणी यांचं संयुक्त रूप आहेत। तिला त्यांच्याबद्दल जे प्रेम वाटतं ते अनुभवण्यासाठी आणि पूर्णपणे कृष्णाला कसं शरण जावं हे उदाहरणाद्वारे दर्शवण्यासाठी ते आले आहेत। श्री चैतन्य यांनी देवावरील प्रेमाचं प्रतीक सर्वोच्च पातळीवर दर्शवलंय आणि देवाची प्रीती प्राप्त करण्यासाठी सर्वोत्तम साधन म्हणून कृष्णाच्या पवित्र नावाचा जप करावा यावर त्यांनी जोर दिला। कृष्ण भक्ती आणि कृष्णाचं प्रेम हे सर्वांनी अनुभवावं यासाठी ते पृथ्वीवर आले होते। या सेटचे मुख्य आकर्षण आहेत पुरीचे भगवान श्री जगन्नाथ, जे केंद्रस्थानी आहेत। श्री चैतन्य यांनी पुरी येथे राहून आपल्या आयुष्यातली गेली 24 वर्ष अत्यानंदाने भगवान जगन्नाथाच्या सेवेत समर्पित केली, ज्यांना ते कृष्णस्वरूप समजतात। त्यांनी संकीर्तन चळवळीचा प्रसार केला, जी मुख्यतः कृष्णाच्या भक्तिपूर्ण उपासनेवर विशेष जोर देते। जगन्नाथाचा शब्दशः अर्थ होतो विश्वाचा स्वामी आणि भगवान विष्णूच्या सगळ्यात विलक्षण अवतारांपैकी तो एक मानला जातो। ते त्यांचा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासह त्रिकुटाचा एक भाग आहेत। आता आपण डावीकडच्या दृश्याकडे येऊया। यामध्ये राधाकृष्णासमोर श्री चैतन्य रामानंद रे यांच्यासह हाताची घडी करून बसलेले दर्शवले आहेत। रामानंद रे हे श्री चैतन्य यांच्या सगळ्या जीवलग मित्रांपैकी एक होते। ते दोघं नेहमीच मोठमोठ्या चर्चांमध्ये व्यग्र असत। 10 दिवस सुरू असलेल्या एका चर्चेच्या शेवटी श्री चैतन्य यांनी स्वतःला श्रीमती राधाराणी आणि श्री कृष्ण अशा दोन्ही दिव्य स्वरूपात दर्शवलं। समोर दिसत असलेल्या 5 व्यक्ती म्हणजे पंचतत्व आहेत। ते 15व्या शतकाच्या उत्तरार्धात पृथ्वीवर अवतरले आणि ती भगवान कृष्णाचीच 5 रूपं आहेत असं मानलं जातं। ते म्हणजे मध्यभागी श्री चैतन्य, त्यांच्या उजवीकडे आहेत नित्यानंद प्रभू आणि अद्वैत आचार्य, आणि त्यांच्या डावीकडे आहेत गदाधर पंडित आणि श्रीवासा ठाकूर. या चारही सहकाऱ्यांनी कायम श्री चैतन्य यांच्यासोबत राहून प्रामुख्याने हरे कृष्ण मंत्र आणि कृष्ण भक्ती आचरणात आणावी म्हणून संपूर्ण भारतभर प्रसार केला. ही संपूर्ण संकल्पना मूलतः भक्ती आणि श्री चैतन्य महाप्रभू हे भक्तीचं सर्वोत्तम प्रतीक आहेत हे मांडणारी आहे. एका भक्ताची भूमिका स्वीकारून त्यांनी संपूर्ण जगाला परमानंदात दंग केलं. त्यांनी आधी स्वतः भक्ती मार्ग आचरणात आणला आणि मग शिकवला. त्यांची सगळ्यात मोठी देन म्हणजे त्यांनी गावोगावी जाऊन नामसंकीर्तन चळवळ सुरू केली, जे तुम्ही सेटच्या उजव्या भागात बघू शकता. 500 वर्षाहून अधिक काळ लोटला अजूनही त्याच उत्साहाने आणि भक्तीने ती आचरणात आणली जाते. हा आजच्या युगातील सगळ्यात सोपा आणि सगळ्यात उत्तम आधार आहे आणि मानवजातीवर ही त्यांची सगळ्यात मोठी कृपा आहे. जय श्री कृष्ण.